ओके सुपर हिट्स 93.5 वर रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत. कोविड 19 सोबत दोन दोन हात करत असताना आपल्या नाशिक मध्ये अनेक इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत आणि आताच ते कप्रतिम आणि मोठ्या स्वरूपाचा इनिशिएटिव्ह जाणून घेण्यासाठी एक दिग्गज पर्सनालिटी आपल्या सोबत आहेत. देशदूत न्यूजपेपरचे सर्वे सर्वा, नाशिक इंजिनियर क्लस्टर आणि स्वामी विवेकानंद सोसायटी या दोघांचेही अध्यक्ष आणि सोबतच नाईचं अध्यक्षपद जे भूषवतात असे विक्रम सारडा सर आपल्या सोबत. सर खूप खूप स्वागत आहे माझ्या शो मध्ये.
धन्यवाद.
सगळ्यात आधी तर सध्या लॉकडाऊन चाललेला आहे आणि कायम 24/7 बिझी असणारी पर्सनॅलिटी श्री विक्रम सारडा सर, कसा काय वेळ जातोय सध्याचा?
सध्याचा वेळ चांगला जातो आहे, पूर्ण वेळ घरात आहोत.
बर,
आम्ही जॉईंट फॅमिली ऑफ चार जनरेशन सोबत राहतो.
वा वा,
या निमित्ताने एवढे दिवस एक सोबत सगळेजण घरात.
बरोबर,
नाही तर सगळेच फिरणारे लोक आम्ही.
राईट राईट.
आणि त्यामुळे सगळे एकत्र आहोत, वाचन चालू आहे, बरेच मस्ती चालू आहे, खेळ खेळतो आहोत. आणि आपण ज्या व्यवसायात आहोत तो व्यवसाय सुद्धा आपला चालूच आहे.
आपलं
फक्त आता होम वर्किंग वरून चालू आहे. चेस बोर्ड बाहेर आहे, कॅरम बाहेर आहे.
वा वा. आणि वेब सिरीज वगैरे बघता आहात का यंगर जनरेशनच्या सजेशन वरून?
हो, काही यंगर जनरेशन सोबतच वेळ घालवतोय सध्या.
क्या बात आहे.
त्यामुळे गेटिंग युज टू नेटफ्लिक्स अँड देअर लिंगो इफ्यू कुड से दॅट.
दॅट इज अमेझिंग. म्हणजे आता या सगळ्या जनरेशनला विक्रम सारडा सर किती आपल्यापेक्षा यंग आहे हे आता जाणवायला लागलं असेल आणखीन जास्त.
नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर वन मध्ये श्री विक्रम सारडा सर आपल्या सोबत असणार आहेत. स्टे ट्यून्ड, बजाते राहू.